नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कबस्तवापते तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत अबुधाबीचे युवराज शेख खालीद बीन मोहम्मद बीन जायद अल नहयान हांचे बरोबर चर्चा करतले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज रियादात भारत खातीर सहकार्य परिषदेच्या विदेश मंत्र्यांच्या पहिल्या बसकेत वांटेकार जातले. जीएसटी मंडळाची 54वी बसका आयज अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांच्या अध्यक्षतायेखाला नवी दिल्लीत जातली. भारतातल्या एका तरणाट्यामध्ये एमपॉक्स संसर्गाची दुबावीत लक्षणां सापडल्यात. आनी एका शानदार सुवाळ्यान काल पॅरीस पॅरालिंपिक खेळाचो जालो समारोप. भारतीय पंगडान बेसबरो खेळ करताना 7 भांगरा 9 रुपया आनी 13 काश्या पदकांसयत मेळिल्ली 29 पदकां. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत अबुधाबीचे युवराज शेख खालीद बीन मोहम्मद बीन जायद अल नहयान हांचे बरोबर भारत आनी संयुक्त अरब अमिरात हांच्या मदल्या द्विपक्षीय सहकार्याच्या वेगवेगळ्या विषयांचेर चर्चा करतले. शेख खालीद बीन मोहम्मद बीन जायद अल नहयान हे अबुधाबीचे युवराज म्हण पयलेच फावट भारताच्या दौऱ्यार येतात. ते काल सांजे नवी दिल्लीत पावले. तांच्या वांगडा युएई सरकाराचे हेर मंत्री आनी वेवसायीक शिष्टमंडळ लेगीत भारतात आयला. फाल्यां अबुधाबीचे युवराज मुंबयक भेट दितले आनी एका वेवसायीक परिसंवादात वांटो घेतले. ह्या बसकेत दोनूय देशांचे वेवसायीक फुडारी वांटेकार जातले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज रियादात भारताखातीर सहकार्य परिषदेच्या विदेश मंत्र्यांच्या पहिल्या बसकेत वांटेकार जातले. भारत आनी आखाती देशांमदले संबंध घटमूट करप हो ह्या म्हत्वाच्या बसकेचो मुखेल हेत आसा. जीएसटी म्हळ्यार म्हाल आनी सेवा कर मंडळाची 54वी बसका आयज नवी दिल्लीत जातली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या बसकेचे अध्यक्षपद सांबाळतल्यो. जीएसटीची फाटली बसका ह्या वर्सा जून म्हयन्यात जाल्ली. ह्या बसकेत परिषदेन सगळ्या प्रकारच्या स्टील, लोखंड आनी एल्युमिनियमच्या दुधाच्या कॅनाचेर 12% जीएसटी एक समान दराची शिफारस केल्ली. भारतीय रेल्वेच्या सेवेचेर जीएसटी लागू करचो न्हय अशी शिफारस परिषदेन केल्ली. ह्या सेवांमदी प्लॅटफॉर्म तिकीट विक्री, वेटींग रूम सुविधा आनी बॅटरी चालीत वाहन हांचो आसपाव आशिल्लो. हरियाणा विधानसभा वेंचणुके खातीर काँग्रेस पक्षान आनीक 9 उमेदवारांची घोषणा केल्या. जननायक जनता पक्षाचे दुष्यंत चौटाला हांच्या आड पक्षान उचानकला विधानसभा मतदारसंघातल्यान माजी खासदार विजेंद्र सिंग हांकां उमेदवारी दिल्या. मोहित ग्रोवर हे गुरुग्राम सुवाते खातीर काँग्रेसचे उमेदवार आसतले. काँग्रेस पक्षान हे आदीच 32 उमेदवारांची वळेरी जाहीर केल्ली. 90 वांगड्यांच्या हरियाणा विधानसभे खातीर फुडल्या म्हयन्याच्या 5 तारखेक वेंचणूक जातली. जम्मू काश्मीरात जावपी विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या पावण्या खातीर उमेदवारी अर्ज दाखल करप तशेंच फाटी घेवपाची प्रक्रिया पुराय जाल्ल्यान आनी दुसऱ्या पावण्याच्या उमेदवारी अर्जांची छाननी जाल्ल्यान वेंचणुकेच्या प्रचारान नेट घेतला. मजगती भारतीय जनता पक्षान आपल्या उमेदवारांच्या समर्थनात नेटान वेंचणूक प्रचार सुरू केला. आता मेरेन राष्ट्रीय पावण्यावेले 2 फुडारी घरमंत्री अमित शाह आनी लोकसभेतले विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी हांणी जम्मू काश्मीराक भेट दिल्या. येत्या त्या सप्तकात अनेकूय राष्ट्रीय फुडारी केंद्रशासित प्रदेशात प्रचार करतले. ह्या म्हयन्याच्या 18 तारखेक विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या पावण्या खातीर मतदान जावपाचे आशिल्ल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, नितीन गडकरी, मनोहरलाल खट्टर, जी किशन रेड्डी आनी हेर नामनेचे फुडारी येत्या त्या दिसांनी वेंचणूक प्रचारात वांटेकार जातले अशी आस्त आसा. जम्मू काश्मीरात दुसऱ्या पावण्या खातीर 25 सप्टेंबराक आनी तिसऱ्या पावण्या खातीर 1 ऑक्टोबराक मतदान जातले. मतमेजणी 8 ऑक्टोबराक जातली. भारतातल्या एका तरणाट्यामदी एमपॉक्स संसर्गाची दुबावीत लक्षणां सापडल्यात. हो तरणाटो हालीच एमपॉक्सच्या संसर्गान प्रभावित आशिल्ल्या देशात गेल्लो. दुयेंतीक हॉस्पिटलात विलगीकरणाक दवरला आनी खात्री करपाखातीर ताच्या नमुन्याची चाचणी सुरू आसा अशें भलायकी मंत्रालयान सांगला. दुयेंतीची प्रकृती सध्या स्थिर आसा. अशा संबंधित प्रकरणांक तोंड दिवपाक देश पुरायपणान तयार आसा आनी संभाव्य धोको उणो करपाखातीर ठोस उपाय केल्यात अशेंय मंत्रालयान म्हळा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकारान ग्रेटर नोएडातल्या इंडिया एक्स्पो मार्टात सेमिकॉन इंडियाचे आयोजन केला. ही कार्यावळ 11 ते 13 सप्टेंबर मजगत चलतली. देशाच्या सेमीकंडक्टर क्षेत्राक चालना दिवप आनी भारताक ह्या क्षेत्रातलो एक महत्वपूर्ण संवसारीक सर्तक म्हणून प्रस्थापित करप हो हे फाटलो मुखेल हेत आसा. 11 सप्टेंबराक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या कार्यावळीचे उक्तावण करतले. ह्या वेळार मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ लेगीत हाजीर आसतले. ह्या वर्सा सेमिकॉन इंडिया प्रदर्शन आनी परिषद दक्षिण उदेंत आशियातले सगळ्यात व्हड इलेक्ट्रॉनिक्स मेळावे इलेक्ट्रॉनिका इंडिया आनी प्रॉडक्ट्रॉनिका इंडिया बरोबर जातले. स्वदेशी आणि खुबशो आंतरराष्ट्रीय कंपनी ह्या कार्यावळीत वांटेकार जातल्यो. ताका लागून भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्राक बळगे मेळपाची आनी नवे वेवसाय सोदपाची संद मेळटली. मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी गुंतवणूकदारांक उत्तर प्रदेशातल्या वेवसायीक क्षमतेचो लाव घेवपाचे आवाहन केला. राज्याची 10 ट्रिलियन रुपयांची अर्थवेवस्था जावपाच्या दिकेन वाटचाल सुरू आसा. एकत्रित संरक्षण कर्मचारी मुख्यालयान आयज सावन दिल्लीतल्या तिनूय सेनादळांच्या अधिकाऱ्यांखातीर संयुक्त कार्यकारी पुनरावलोकन आनी मुल्यांकन कार्यावळीचे आयोजन केला. ह्या 5 दिसांच्या कार्यावळीचे आयोजन संरक्षण, विदेश वेव्हार आनी घर मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसयत मेजर जनरल आनी तिनूय सेनादळांच्या समकक्ष अधिकाऱ्यांखातीर केला. धोरणात्मक योजना तयार करप, फुडारतले धोके, आव्हानां आनी संघर्ष हांचो अंदाज घेवप आनी त्या खातीर स्वताक तयार करप हो ह्या कार्यावळीचो मुखेल हेत आसा. ह्या कार्यावळी वेगवेगळ्या विशयांचेर पॅनल चर्चा आनी तज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या निमण्या आयतारा म्हळ्यार 29 तारखेक सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद सादतले. हो तांच्या म्हयन्याळी कार्यावळीचो 114वो वांटो आसतलो. हाचे प्रसारण आकाशवाणी आनी दूरदर्शनच्या सगळ्या चॅनलांचेर जातले आनी ही कार्यावळ आकाशवाणी खबरांची वेबसायट www.newsonair.com आनी न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर लेगीत वितरायतले. तशेंच आकाशवाणी, दूरदर्शन, पीएमओ आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर लेगीत थेट प्रसारीत जातली. राती 8 वरांचे थळाव्या भाषेत ही कार्यावळ परतून प्रसारित करतले. फ्रान्सची राजधानी पॅरिसात काल राती एका शानदार सुवाळ्यान पॅरालिंपिक खेळांचो समारोप जालो. उटंगाराचो पावस आसूनय व्हडा संख्येन लोकांनी ह्या सुवाळ्यात वांटो घेतिल्लो. पॅरीस पॅरालिंपिक सर्तीत संवसारभरातले 168 पॅरालिंपिक शिष्टमंडळातले 4400 परस चड खेळगडे वांटेकार जाल्ले. फ्रान्सान फुडारातल्या पॅरालिंपिक खेळांखातीर एक मानक निश्चित केला अशें आंतरराष्ट्रीय पॅरालिंपिक समितीचे अध्यक्ष एन्ड्रू पार्सन हांणी म्हळा. पॅरीसच्या महापौरांनी पॅरालिंपिक ध्वज पार्सन हांकां दिलो आनी उपरांत पार्सन हांणी तो ध्वज लॉस एंजलिसच्या महापौरांकडेन हस्तांतरीत केलो. फुडली पॅरालिंपिक खेळा सर्त 2028 लॉस एंजलिसात जातली. भारतीय पंगडान ह्या वर्सा पॅरालिंपिक सर्तीत आपलो बेस बरो खेळ करताना 7 भांगरा, 9 रुपया आनी 13 कांश्या पदकांसयत 29 पदकां मेळयल्या. बांगलादेश पंगडाच्या 2 खेळांच्या कस लावपी क्रिकेट खेळा माळे खातीर भारतीय पंगडाची घोषणा केल्या. केएल राहुल आनी ऋषभपंत हांचो या पंगडात आसपाव आसा. यश दयाल आपलो पयलो कस लावपी क्रिकेट खेळात पदार्पण करपाक तयार आसा. ही खेळामाळ 19 सप्टेंबर सावन सुरू जातली. पयलो खेळ चेन्नयच्या एमए चिदंबरम स्टेडियमाचेर जातलो. बांगलादेश पंगडान हालींच जाल्ल्या कस लावपी क्रिकेट खेळामाळेत पाकिस्तान पंगडाक 2-0 अशें हारिल्ले तर भारतान इंग्लंडाक 4-1 अशें हारिल्ले. कर्णधार रोहित शर्मा सयत भारतीय पंगडात विराट कोहली, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाशदीप, जसप्रीत बुमरा आणि यश दयाल हांचो आसपाव आसा. बंगालच्या अस्तन मध्य आणि लागसरच्या वायव्य खाडीचेर आशिल्लो उण्या दाबाचो पट्टो आयज दनपार मेरेन पुरी लागसार ओडिशा देरादेक हुबपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान कळयलां. हाचे उपरांत छत्तीसगड आनी ओडिशाच्या कांय वाठारात तो पावतलो. भारतीय हवामान खात्यान देरादेके वयल्या आंध्र प्रदेश, यानम आनी ओडिशा खातीर आयज उटंगाराच्या पावसाची शिटकावणी म्हळ्यार रेड अलर्ट जारी केला. हवामान खात्यान तेलंगणा, अस्तंत बंगाल, उदीन मध्यप्रदेश, छत्तीसगड आनी विदर्भ ह्या वाठारांनी व्हड पावसाची शक्यताय उक्तायला. केरळ, माहे दर्यादेगेवेल्या कर्नाटक, आसाम, मेघालय, सिक्कीम, झारखंड आणि राजस्थान या वाठारांनी व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत अबुधाबीचे युवराज शेख खालीद बिन मोहम्मद बिन जायद अल नहयान हांचे बरोबर चर्चा करतले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आज रियादात भारताखातीर सहकार्य परिषदेच्या विदेश मंत्र्यांच्या पहिल्या बसकेत वांटेकार जातले. जीएसटी मंडळाची 54वी बसका आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांच्या अध्यक्षतेखाला नवी दिल्लीत जातली. भारतातल्या एका तरणाट्यामधी एमपॉक्स संसर्गाची दुबावेत लक्षणां सापडल्यात आनी एका शानदार सुवाळ्यान काल पॅरीस पॅरालिंपिक खेळांचो जालो समारोप. भारतीय पंगडान बेस बरो खेळ करताना 7 भांगरा, 9 रुपया आनी 13 कांश्या पदकांसयत मेळिल्ली 29 पदकां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.